पौला तिमथ्याल पोयला पात्रा पौले त्या बोरसेदार काम कोणारे तिमोथी याल बेन पात्रे लिखले होते। तिमोथी इफिस हिने मंडळी पाळकातो पाळका कामे जबाबदारी मंडळे मा वळण एन शांती राखना या विचाराव या बेनी पात्र हमाय पौले जोर देनलो होई। पौले ये पात्रे त्या सेवा कामा शेवटी तो माय जागला लिखल्याते। या मोठा प्रेषिता शेवटला खूप मोठा हरा विचार इही लिखाय गोईला है। ओद्याय योग देव आपे तारणारो एन इसू ख्रिस्त आपे आशा या कुमेकोय ख्रिस्त इसू प्रेषित यापाने बोर सामाय खोरो मा पोहो तिमोथियाल देव आभो एन इसू ख्रिस्त आपे मालक यापाने दोया कीव एन शांति रोई। आय मासे दुनिया मा जाओ तोवे तू लिपिसामा रोआ रावनी कोई तिया हटिका तू कोलाक लोखाल ताकीद देवा का बिहरा शिक्षण दहामा बोर से कोय देवा वो पूर्व आधार देन रोवना या बदल मोदत तर होना पेन बाण गेड फोका तियार कोणार का आयो एन लांबा वंशावळा असे मोन लाव हमा तीज आय आमी भी आखू तर उकुम देना ओ विचार है का मोया ई चोखा मुनापाने हरा विचारा माने एन डोंगावाची बोर समाय रोई ई सोडीन कोलागजा फोकात नोकाम्या वाद विवादा असे वळला होता त्या नीमा चोपडे शिक्षण दाय था पेन त्या काय बोलता एन कोहडा बदल खात्री देई नाखता ती त्या त्या लोज होमजे नाही देवा मोरजे प्रमाणे नीमा चोपडे जर कादो बराबर वापर करी तर ती हरा है ई आम्हाल मालूम है कहा का ई मालूमच है का नीमा चोपडे सोती महाटी लिखाई नाही तर हुकुम तोडणारे ताबामा नाही रोणारे भोगती नाही कोणारे एन पापी दोरमा प्रमाणे नाही चालणारे एन खराब आभा खून कोणारे एन आई खून कोणारे महा खून कोणारे शिनाळ ओदमी ओदम्यारे शिनाळ कोणारा ठोग खोटी होपत लेनारा यहा हटी एन जी काय चोखा शिक्षणा विरुद्ध बिहरावरी त्या हटी कोला है। वाखांता देवा मोठेपणा जी हारी बातमी मान होपी देनली है तेल दोईन ई है जे मान गोती देनी तो आपे मालक ख्रिस्त इसू या आय आभार मानू कहा का आय जो पोईलो निंदा कोणारो सोतावनी कोणारो एन जुलूम कोणारा तो त्या मान ते बोरसेदार मानी त्या सेवे हटीत होयो आय ओढो आतो तेरी माये जी कोया ती नाय हुमजीन नाय बोरसे के कोया या आटी मावो दोया जाई एन ख्रिस्त इसु मान्यो बोरसो एन मोया ये कोय आपे मालका दोया दिगी जाईली है। ख्रिस्त इसु पापी लोखाल तारा दुनिया में नो ई वचन बोरसेदार एन पूरे रीति मानीला हरा है त्या पापी लोखा माने बाधा कोता मोठो पापी आय है तेरी ज्या जोलम जुग्या जीवना हाटी जाओ बोरसो थोनार है त्याहाल दाखलो ए या हटी इसु ख्रिस्ते आय जो मोठो पापी त्या मा बोदेल देव कोलो हावनारो हे ई त्याहाल देखाडी देवा या हटी मावो दोया जाई जो जोलाम जुग्यो नाय मोनारो नाय देखाणारो राजा ओहडो युकोस देव त्याल मानपान एन मोठेपणा जोलम जुग रोय आमेन मा पोहाती मोथ्या तो बोदेल आगलाज आखी थोला वचना प्रमाणे ओ हुकुम आय तू लाखी थोऊ का तू त्या असने झारे रीते लोडाई को बोरसो एन हारा विचार दोईराक कोलाक जाहाय ओ सोडी देनो त्या हटी त्याय बोरसो गोमावी देनो त्यामाय हुमनाय एन अलेक्झांडर या हेता त्याहाय निंदा कोना सोडी दा हिकवा या हटी माये त्याहाल काळ्या बुता ताबामा देन्हा